चीनीमंडी.com पॉडकास्ट।
बांगलादेशमध्ये साखर कारखाना कर्मचारी आणि ऊस शेतकऱ्यांचे थकबाकीच्या मागणीसाठी आंदोलन। बांगलादेशामध्ये ऊस उत्पादक आणि साखर कारखाना कर्मचाऱ्यांचा थकबाकीचा मुद्दा आता तापला आहे। रंगपूर साखर कारखान्याच्या शेतकऱ्यांबरोबर कर्मचाऱ्यांनी महिमगंज रेल्वे स्टेशनवर थकबाकीच्या मागणीसाठी आंदोलन केले, यामुळे रेल्वेची ये जा थांबली। गईबंधामध्ये स्थित रंगपूर साखर कारखान्याचे कर्मचारी 4 महिन्याच्या ऊस थकबाकी भागवण्याच्या मागणीसाठी संपावर गेले आहेत। ऊस शेतकऱ्यांनीही आतापर्यंत थकबाकी मिळवलेली नाही, ज्यामुळे शेतकरी खूपच आक्रमक झाले आहेत। रंगपूर साखर कारखाना कर्मचारी संघाचे अध्यक्ष अबू सुफियान रॅलीचे अध्यक्ष होते। सुफियान म्हणाले, विविध सरकारी संघटनांच्या श्रमिकांना आणि कर्मचाऱ्यांना ईद उल अझासाठी पगार आणि बोनस मिळाला आहे, पण आम्हाला आतापर्यंत 4 महिन्याची थकबाकी आणि पगार मिळालेला नाही। त्यांनी मागणी केली की मजूर, कर्मचारी आणि ऊस शेतकऱ्यांची थकबाकी ईद पूर्वी भागवणे आवश्यक आहे।